सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. T20चा हा सीझन संपतोय. रविवारी फायनल मॅच आहे. पुण्याची टीम अर्थात त्यात नाहीये, याचं थोडंसं दुःख सगळ्यांनाच आहे. बट ऑल इन ऑल शेवट जसा धोनीने केला त्यामुळे आय थिंक वी आर व्हेरी प्लीज विथ आर टीम. नाही, आपण रायझिंग पुणे सुपर जायंट्सचे ऑफिशियल रेडिओ पार्टनर्स आहोत आणि म्हणूनच एक्सक्लुसिव्ह सगळ्या प्लेयर्स बरोबरच्या गप्पा तुम्हाला इथे माझ्याबरोबर ऐकायला मिळाल्या. त्याची एक आठवण मी तुम्हाला ऐकवतोय. इरफान पठाणला मी त्याच्या पुण्याच्या कनेक्शन बद्दल विचारलं. इरफान भाई, पुणे का कुछ कनेक्शन है? हैव यू बीन टू पुणे लॉट या सिर्फ काम के सिलसिले में आते हो, घूमे हो कि नहीं?
नहीं, मैं पुणे बहुत आया हूँ. मैं जूनियर क्रिकेट में जब हमारा अंडर 15 इंडिया का जब पहली बार सिलेक्शन हुआ था मेरे लिए, जब मैं इंडिया अंडर 15 को रिप्रेजेंट किया था तो पुणे क्लब में सिलेक्शन हुआ था. पुणे क्लब, वो बड़ा इंटरेस्टिंग स्टोरी है. वहाँ पे जब मैं पहली बार आया भी था तो मैं एज ए बैट्समैन मेरे को सिलेक्ट किया गया था अंडर 15 के. उसमें तो मैंने सिलेक्टर को, वहां पे जो सिलेक्टर थे उनको मैंने कहा कि मैं एज ए बैट्समैन सिलेक्ट हुआ हूँ. तो उन्होंने बोला कि अच्छा, एज ए बैट्समैन सिलेक्ट हुआ, वहाँ पे काम करो, बाहर जहाँ पुणे क्लब पे बेंच पड़ी ना वहां पे बैठ जाओ. पूरा दिन मुझे बैटिंग नहीं दिया ना बॉलिंग दिया. मैं काफी मेरा लगाव रहा है. मेरे दो बड़े अच्छे दोस्त भी रहते हैं यहाँ पे पुणे में. पुणे जब भी आता हूँ तो एकदम घर जैसा फील होता है.
राइजिंग पुणे सुपर जायंट सा इरफान पठान एक्सक्लूसिवली 93.5 रेड एफ एम वर. मी आहे संग्राम. बस जाते रहो.